गृहलक्ष्मी मधि खरेच दिसते सद्गुणांचे जणू पुतळे आनंदाचे पळती सणे अन समाधान ना दूर पळे सारे आपण सुखात राहू वाद विवादा कधी न करू एक तीळ ही सात जणा मधी सुखात वाटून या घेऊ अशी धारणा मुळात असता पर्णे पुष्पे होतैशी भाजी भाकरी आनंदाने खाता येई तृप्ती तशी उडून जाता जरी पाखरे ओढतयांना घरट्याची किमयाही खरी मला वाटते गृहलक्ष्मीच्या त्यागाची संसाराच्या वटवृक्षातळी पुत्र पौत्रा बैसविले इतिहासाची दूषित पाने उलटून जगण्या शिकवियले नवीन वास्तू देवो सकल आनंदाची मधुर फळे दिन हे केवळ दिसती सकल माय माऊली तुझ्यामुळे दिन हे केवळ दिसती सकल माय माऊली तुझ्यामुळे